ಪಡರುವಾಗಿ ಹೀವಾಯ ಬಿರಪಿ ಜಟಿವಾ ತದಿದರೋ ನರೋವಾಯ ಕಶ್ಚಿತ್ ಭವತು ಭವ ಕಿಂಚೇನ ಭವತಿ ಯದೀಯಂ ಹೃತ್ ಪದ್ಮಂ ಯದಿ ಭವದಧೀನಂ ಪಶುಪತೆ ಹರೀಯಸ್ತ್ವಂ ಶಂಭೋ ಭವಸಿ ಭವಭಾರಂ ಚ ವಹಸಿ ಗುಹಾಯಾಂ ಗೇಹೇ ವಾ ಬಹಿರಪಿ ವನಿ ವಾ ತ್ರಿಶಿಖರೆ ಜಲೇ ವಾ ವಹ್ನೌ ವಾ ವಸತು ವಸತೆ ಕಿಂ ವದ ಫಲಂ ಸದಾ ಯಸ್ಯೈವಾಂತಃಕರಣಮಪಿ ಶಂಭೋ ತವ ಪದೇ ಸ್ಥಿತಂ ಚೇತ್ ಯೋಗೋಸೌ ಸಚ ಪರಮಯೋಗಿ ಸಚ ಸುಖೀ ಅಸಾರಿ ಸಂಸಾರಿ ನಿಜ ಭಜನ ದೂರಿ ಜಡಧಿಯಾ ಭ್ರಮಂತಂ ಮಮಾಂಧಂ ಪರಮ ಕೃಪಯಾ ಪಾತು ಮುಚಿತಂ ಮದನ್ಯ ಕೋ ದೀನಸ್ತವ ಕೃಪಣ ರಕ್ಷಾತಿ ನಿಪುಣಃ ವದನ್ಯ ಕೋ ವಾಮಿ ತ್ರಿಜಗತಿ ಶರಣ್ಯ ಪಶುಪತೆ ಪ್ರಭುಸ್ತ್ವಂ ದೀನಾನಾಂ ಖಲು ಪರಮ ಬಂಧು ಪಶುಪತೆ ಪ್ರಮುಖ್ಯೋಹಂ ತೇಷಾಮಪಿ ಕಿಮುತ ಬಂಧುತ್ವ ಮನಯೋಃ ತ್ವಯೈವ ಕ್ಷಂತವ್ಯಾಃ ಶಿವ ಮದಪರಾಧಾಶ್ಚ ಸಕಲಾಃ ಪ್ರಯತ್ನಾತ್ ಕರ್ತವ್ಯಂ ಮದವನನಿಯಂ ಬಂಧು ಸರಣಿ ಉಪೇಕ್ಷಾ ನೋ ಚೇತ್ ಕಿಂ ನ ಹರಸಿ ಭವತ್ಸಾನ ವಿಮುಖಾಂ ದುರಾಸಾ ಭೂಯಿಷ್ಠಾಂ ವಿಧಿಲಿಪಿ ಮಸಕ್ತೋ ಯದಿ ಭವಾಂ ಶಿರಸ್ತತ್ವೈಧಾತ್ವಂ ನ ಖಲು ಸುವೃತ್ತಂ ಪಶುಪತಿ ಕಥಂ ವಾ ನಿರ್ಯತ್ನಂ ಕರಣಖ ಮುಖೇನೈವ ಲುಲಿತಂ ವಿರಿಂಚಿರ್ತೀರ್ಥಾಯುರ್ಭವತು ಭವತಾ ತತ್ಪರಶಿರಃ ಚತುಷ್ಕಂ ಸಂರಕ್ಷ್ಯಂ ಸಖಲು ಭುವಿ ದೈನ್ಯಂ ಲಿಖಿತವಾನ್ ವಿಚಾರಃ ಕೋ ವಾ ಮಾಂ ವಿಸದ ಕೃಪಯಾ ಪಾತಿ ಶಿವತೇ ಕಟಾಕ್ಷ ವ್ಯಾಪಾರ ಸ್ವಯಮಪಿ ಚ ದೀನಾವನ ಪರಃ ಫಲಾದ್ವಾ ಪುಣ್ಯಾನಾಂ ಮಯಿ ಕರುಣಯಾ ವಾ ತ್ವಯಿ ವಿಭೋ ಪ್ರಸನ್ನೇತಿ ಸ್ವಸ್ಮಿನ್ ಭವಧಮನ ಪಾದಾಬ್ಜ ಯುಗಳಂ ಕಥಂ ಪಶ್ಯೇಯಂ ಮಾಂ ಸ್ಥಗಯತಿ ನಮಃ ಸಂಭ್ರಮಜುಷಾ ನಿಲ್ಪಾನಾಂ ಶ್ರೇಣಿರ್ನಿಜ ಕನಕ ಮಾಣಿಕ್ಯಮಕುಟೈ ಅಮೇಕೋ ಲೋಕಾನಾಂ ಪರಮ ಫಲದೋ ದಿವ್ಯ ಪದವೀಂ ವಹಂತ್ಯಸ್ತನ್ಮೂಲಾಂ ಪುನರಪಿ ಭಜಂತೆ ಹರಿಮುಖಾಃ ಕಿಯದ್ವಾ ದಾಕ್ಷಿಣ್ಯಂ ತವ ಶಿವ ಮದಾಚಾಚ ಕಿಯತಿ ಕದಾ ವಾ ಮದ್ರಾಕ್ಷಾಂ ವಹಸಿ ಕರುಣಾ ಪೂರಿತ ದೃಶಾ ದುರಾತಾ ಭೂಯಿಷ್ಠೆ ದುರಧಿಪ ಗೃಹದ್ವಾರ ಘಟತೆ ದುರಂತೆ ಸಂಸಾರೆ ದುರಿತ ನಿಲಯೇ ದುಃಖ ಜನಕೆ ಮದಾಯಾ ಸಂಕಿಂ ನಮ್ಯಪನಯಸಿ ಕಸ್ಯೋಪಕೃತಯೇ ಪದೇಯಂ ಪ್ರೀತಿಶ್ಚೇತ್ತವ ಶಿವ ಕೃತಾಥಾಃ ಖಲು ವಯಂ ಸದಾ ಮೋಹಾಟವ್ಯಾಂ ಚರತಿ ಯುವತೀನಾಂ ಕುಚಗಿರೌ ನಟತ್ಯಾಸಾ ಶಾಖಾ ಸ್ಫಟತಿ ಝಟಿತಿ ಸ್ವೈರಮಭಿತಃ ಕಪಾಲಿಂ ಭಿಕ್ಷೋ ಮೇ ಹೃದಯ ಕಪಿ ಮದ್ಯಂತ ಚಪಲಂ ದೃಢಂ ಭಕ್ತ್ಯಾ ಭಕ್ತ್ವಾ ಶಿವ ಭವದಧೀನಂ ಕುರು ವಿಭೋ ಧೃತಿ ಸ್ತಂಭಾಧಾರಾಂ ವಿಧಗುಣ ನಿಬದ್ಧಾಂ ಸಗಮನಾಂ ವಿಚಿತ್ರಾಂ ಪದ್ಮಾಢ್ಯಾಂ ಪ್ರತಿ ದಿವಸ ಸನ್ಮಾರ್ಗ ಘಟಿತಾಂ ಸ್ಮರಾರೇ ಮಜ್ಜೇತಃ ಸ್ಫುಟ ಪಟ ಪುಟೀಂ ಪ್ರಾಪ್ಯ ವಿಶದಾಂ जय स्वामी शक्या सह शिव गणै सेवित विभो प्रलोभाथेरत्था हरण परतंत्रो धनिगृहे प्रवेशोद्युक्त संभ्रमति बहुधा तत्तरपते इमं चेतश्चोरं कथमिह सहे शंकर विभो तवाधीनं कृत्वा मयि निरपराधे कुरु कृपा करोमि त्वत्पूजां सपदि सुखदोमि भव विभो विधि त्वं विष्णुत्वं दिशसि खलु तस्याः फलमिति पुनश्च त्वां द्रष्टुं दिवि भुवि वहन् पक्षिमृगताम् अदृष्ट्वा तत्खेदं कथमिह सहे शंकर विभो कदा वा कैलासे कनकमणिसौधे सह गणैः वसन् शम्भोरग्रे स्फुटघटितमूर्धाञ्जलिपुटः विभो साम्ब स्वामिन् परम शिव पाहीति निगदन् विधातॄणां कल्पान् क्षणमिव विनेष्यामि सुखतः तवै ब्रह्मादीनां जय जय वचोभिर्नियमिनां गणानां केयीभिर्मदकलमहोक्षस्य ककुती हितं नीलग्रीवं प्रणयनमुहाश्लिष्टवपुषम् कदा त्वां पश्येयं करधृतमृगं खण्डपरुषम् कदा वा त्वां दृष्ट्वा गिरिश तव भव्याङ्घ्रियुगलम् गृहीत्वा हस्ताभ्यां शिरसि नयने वक्षसि वहन् समाशिष्याघ्राय स्फुटजलजगन्धान् परिमळान् अलभ्यां ब्रह्माद्वैर्मोद मनुभविष्यामि हृदये करस्थे हेमाद्रौ गिरिशनिकटस्थे धनपतौ गृहस्थे स्वर्पूजामरसुरभि चिन्तामणिगणे शिरस्थे सीतांसौ चरणयुगलस्थे किल शुभे कमर्थं दास्येऽहं भवतु भवदर्थं मम मनः सारूप्यं तव पूजने शिव महादेवेति सङ्कीर्तने सामीप्यं शिवभक्तिधुरिय जनता साङ्गत्य सम्भाषणे सालोक्यं च चराचरात्मकत सुत्यानि भवानि पते सायुज्यं मम चित्तमत्र भवति स्वामिन् कृतार्थोऽस्म्यहम् पादाम्बुजमर्चयामि परमं त्वां चिन्तयाम्यन्वहम् त्वामीशं शरणं व्रजामि वचसा त्वामेव याचे विभो वीक्षामि दिश चाक्षुषीं सकरुणां दिव्यैश्चिरं प्रार्थितां शम्भो लोकगुरो मदीय मनसः सौख्योपदेशं कुरु वस्त्रोद्धूतविभो सहस्रकरता पुष्पार्चने विष्णुता गन्धे गन्धवहत्मता पूर्णपचने बहिर्मुखाध्यक्षता पात्रे काञ्चन गर्भतास्ति मयि चेत्पालेन्दु चूडामणि शुश्रूषां करवाणि ते पशुपते स्वामिन् त्रिलोकी गुरो नालं वा परमोपकारकमिदं वेगं पशूनां पते पश्यन् कुक्षिकतांश्चराचरगणान् बाह्यस्थितान् रक्षितुं सर्वामर्त्यपलायनौषधमिति ज्वालाकरं भीकरं निक्षिप्तं गरलं गलेन गिलितं नोत्कीर्णमेव त्वया ज्वालो ग्रह सकलामरातिभयद श्वेल कथं वा त्वया दृष्टः किं च करे धृतः करतले किं पत्वजम्बूफलम् जिह्वायामि तस्य चित्तघुटिका वा कण्ठदेशे भृतः किं ते नीलमणिर्विभूषणमयं शम्भो महात्मं वद नालं वासकृदेव देव भवतः सेवानतिर्वानुते पूजा वा स्मरणं तथा श्रवणमप्यालोकनं मातृसां स्वामिन्न स्थिरदेवतानुसरणायासेन किं लभ्यते का वा मुक्तिरितः कुतो भवति चेत् किं प्रार्थनीयां सदा क्रीं भ्रूमस्तव साहसं पशुपते कस्यास्ति शम्भो भवः धैर्यं चेतृसमात्मनः स्थितिरियं चान्यैः कथं लभ्यते भस्यत्येव गणं प्रसन्मुनिगणं नस्यत् प्रपञ्चं लयं पश्यन्निर्भय एक एव विहरत्यानन्द साम्रो भवान् योगक्षेमधुरन्धरस्य सकलश्रेयप्रदोद्योगिनो दृष्टादृष्टमतोपदेशकृतिनो बाह्यन्तरव्यापिनः सर्वज्ञस्य दयाकरस्य भवतः किं वेदितव्यं मया शम्भो त्वं परमान्तरङ्ग इति मे चित्ते स्मराम्यन्वहम् भक्तो भक्तिगुणावृते मुदमृतापूर्णे प्रसन्ने मनः कुम्भे साम्ब तवाङ्घ्रिपल्लवयुगं संस्थाप्य संविफलं सत्त्वं मन्त्रमुदीरयन् निजशरीरागार शुद्धिं वहन् पुण्याहं प्रकटीकरोमि रुचिरं कल्याणमापादयन् आम्नायां बुधिमादरेण सुमनः सङ्घस्समुद्यन्मनो मन्थानं दृढभक्तिरच्युसहितं कृत्वा मथित्वा ततः सोमं कल्पतरं सुपर्वसुरभिं चिन्तामणिं धीमतां नित्यानन्दसुधां निरन्तररमा सौभाग्यमातन्वते प्राकुण्याचलमार्गदर्शितसुधामूर्तिः प्रसन्नस्तिवः सोमस्तत्पुणसेवितो मृगधरः पूर्णस्तमो मोचकः चेतः पुष्करलक्षितो भवति चेदानन्दपाथो निधिः प्रागल्भ्येन विजृम्भते सुमनसां वृत्तिस्तदा जायते धर्मो मे चतुरङ्घ्रिकः सुचरितः पापं विना सङ्गतं कामक्रोधमदादयो विगणिताः कालः सुखाविष्कृतः ज्ञानानन्दमहौषधिः सुफलिता कैवल्यनाधिस्तदा मान्ये मानसपुण्डरीकनगरे राजावतंसे धीयन्तेन वचो घटेन कविता कुल्योपकुल्याक्रमैः आनीतैश्च सदाशिवस्य चरिताम्बोरासि दिव्यामृतैः हृत्केदारयुताश्च भक्तिकलमाः साफल्यमातन्वते दुर्भिक्षान् मम सेवकस्य भगवन् विशेष भीतिः कुतः पापोत्पात विमोचनाय रुचिरैश्वर्याय मृत्युञ्जय स्तोत्रध्याननतिप्रदक्षिण सपर्यालोकनाकर्णने जिह्वा चित्त शिरोधि हस्त नयन श्रोत्रैरहं प्रार्थितो मामात्रापय तन्निरूपय मुहुर्मामेव मामेव च गाम्भीर्यं परिघापदं घनधृतिः प्राकार उच्चस्पृणः सोमश्चाप्तबलं धनेन्द्रिय च यो द्वाराणि देहे स्थितः विद्यावस्तु समृद्धिरित्यखिल सामग्री समेते सदा दुर्गाति प्रिय देव मामक मनो दुर्गे निवासं कुरु मा गच्छत्वमिति ततो गिरीश भोमयैव वासं कुरु स्वामिन् आदिकिरात मामक मनः कान्तारसीमान्तरे वर्तन्ते बहुशो मृगा मदजुषो मात्सर्यमोहादयः तान् हत्वा मृगया विनोदरुचिता लाभं च सम्प्राप्यसि करलग्नमृगः हरीन्द्रभङ्गो घनचातोलविखण्डनोस्तजन्तो गिरिशो विशदाकृतिश्च चेतः कुहरे पञ्चमुखोऽस्ति मे कुतोभिः छन्दश्शाखिशिखान्वितैर्विजवरै संसेविके शाश्वते सौख्यापादिनिखेदखेदिनि सुधासारैः फलैर्दीपिते चेतः पक्षिशिखामणेर्य च वृथा सञ्चारमन्यैरलम् नित्यं शङ्करपादपद्मयुगलिनीडे विहारम्
आकीर्णीनखराज कान्ति विभवै रुध्यत्सुधा वैभवै राधौ तेऽपि च पद्मरागललिते हंसव्रजैराश्रिते नित्यं भक्तिवधो गणैश्च रहसि स्वेच्छाविहारं कुरु स्थित्वा मानसराजहंस गिरिजानाथाङ्घ्रिसौधान्तरे शम्भुध्यानवसन्तसङ्गिनि हृदारामेघजीर्णच्छदा स्रस्ता भक्तिलताच्छटा विलसिताः पुण्यप्रवाळश्रिताः दीप्यन्ते गुणकोरका जपवच पुष्पाश्च सद्वासना ज्ञानानन्दसुधामरन्दलहरी संवित्फलाभ्युन्नतिः नित्यानन्दरसालयं सुरमुनिस्वान्ताम्बुजाताश्रयं स्वच्छं सद्विजसेवितं कलुषहृत्सत्वासनाविष्कृतं शम्भुध्यानसरोवरं व्रजमनोहं सावतं सस्थिरं किं क्षुत्राश्रय पल्वलभ्रमण सञ्जातश्रमं प्राप्स्यसि आनन्दामृतपूरिता हरपदाम्भोजालवालोद्यता स्थैर्योभग्नमुपेत्य भक्तिलतिका शाखोपशाखान्विता उच्चैर्मानसकाय मानपटलीमाक्रम्य निष्कल्मषा नित्याभीष्टफलप्रदा भवतु मे सत्कर्मसंवर्धिता सन्ध्यारम्भविभृम्भितं श्रुतिशिरस्थानान्तराधिष्ठितं सप्रेमभ्रमराभिराम मसकृत्सत्वासनाशोभितं भोगीन्द्राभरणं समस्तसुमन पूज्यं गुणाविष्कृतं सेवे श्रीगिरिमल्लिकार्जुनमहालिङ्गं శివాలింగితం.
ప్రతిదినం చంద్రం చకోరస్తథా చ
चेतो वाञ्छति मामकं पशुपते चिन्मार्ग मृग्यं विभो गौरीनाथ भवत्पदाब्ज युगलं कैवल्य सौख्यप्रदम् तथस्तो यत्कृतः क्रमेण पथिकश्चायान् सर्वोत्कृष्टितो भीतः स्वस्थगृहं गृहस्थमतिथिनः प्रभुधार्मिकम् दीपं सन्तमसा कुलश्च शिखिनं सीतावृतस्त्वं तथा चेदः सर्वभयापहं व्रजसुखं शम्भोः पदाम्भोरुहम्। बीज संतति रमस्कांतो फलम सूचिका साथी नैज विभुं लता क्षिरिरुहं सिंधु सरित्वल्लभं प्राप्नोति यथा तथा पशुपते पादारविंद स्वयं चेतो वृत्तिरुपेत्य तिष्ठति सदा सा भक्तिरित्युच्यते आनन्दाश्रुभिरातनोति पुलकं नैर्मल्यतश्चाधनं वाचा शङ्खमुखे स्थितैश्च जठरापूर्तिं चरितामृतैः रुद्राक्षैर्भसितेन देव वपुषो रक्षां भवभावना पर्यङ्के विनिवेश्य भक्तिजननी भक्तार्थकं रक्षति मार्गावर्तितपादुका पशुपते रङ्गस्य कूर्चायते गणोशाम्बुनिषेचनं पुरविपूर्तिव्याभिषेकायते किञ्चित् भक्षितमांसशेषकबलं नव्योपहारायते भक्ति किं न करोत्यहो वनचरो भक्तावतं सायते वक्षस्ताडनमस्तकस्य कठिनापस्मारसम्मर्दनं भूभृत्पर्यटनं नमत्सुरतिरस्कोटीरसङ्घर्षणं कर्मेदं मृदुलस्य तावकपदद्वन्द्वस्य किं वोचितम् मच्चेतो मणिपादुका विहरणं शिम्भो सदाङ्गीकुरु वक्षस्ताडनशृङ्खया विचलितो वैवस्वतो निर्जराः कोटीरोज्ज्वलरत्नदीपिकालिका नीराजनं कुर्वते दृष्ट्वा मुक्तिवधोस्तनोति निभृताशेषं भवानीपते यच्चेतस्तव पादपद्मभजनं तस्येहं किं दुर्लभम् क्रीडार्थं सृजसि प्रपञ्चमखिलं क्रीडामृगास्ते जनाः यत्कर्माचरितं मया च भवतः प्रीत्यै भवत्येव तत् शम्भो स्वस्य कुतूहलस्य करणं मज्जेष्टितं निश्चितं तस्मान्मामकरक्षणं पशुपते कर्तव्यमेव त्वया बहुविधपरितोषभाष्पूर स्फुटफुलकाङ्कितचारुभोगभूमिं चिरपदफलकाङ्क्षिसेव्यमानां परमसदाशिवभावनां प्रपद्ये अमितमुदमृतं मुहुर्दुहन्तीं विमलभवत्पदगोष्ठमावसन्तीं सदय पशुपतेषु पुण्यपापान् समपरिपालय भक्तिधेनुमेकाम् जडता पशुता कलङ्किता कुटिलचरत्वं च नास्ति मयि देव अस्ति यदि राजमूले भवदाभरणस्य नास्मि किं पात्रम् अरहसि रहसि स्वतन्त्र्यबुद्ध्या वरिवसितुं सुलभः प्रसन्नमूर्तिः अगणितफलदायक प्रभुमे जगदधिको हृदि राजशेखरोऽस्ति। भक्तिगुणकुञ्चितभावचापयुक्तैः शिवस्मरणबाणगणैतमोघैः निश्चित्य कल्पिषरिपून् विजयी सुधीन्द्रः सानन्दमापहति सुस्थिरराजलक्ष्मी। ध्यानाञ्जनेन समवेक्ष्यतमः प्रदेशम् धृत्वा महाबलिभिरीश्वरनाममन्त्रैः दिव्याश्रितं भुजगभूषणमुद्वहन्ति ये पादपद्ममिह ते शिवते कृतार्थाः। भूदाददामुदवहात्यदपेक्षया श्री भूदार एव किमतः सुमते लभस्व केदारमाकलितमुक्तिमशौषधीनां पादारविन्दभजनं परमेश्वरस्य। आशापासके स दुर्वासनारि भेदोच्युक्तैर्दिव्यगन्धैरमन्दैः आशाशाटितस्य पादारविन्दं चेतः पेटीं वासितां मे तनोतु। कल्याणीनं सरसचित्रं गतिं स वेगं सर्वेङ्गितङ्गमनघं भ्रमलक्षणाढ्यं चेतस्तुरङ्गमधिरुह्य चरस्मरारे नेतस्तमस्तजगतां वृषभाधिरूढा। भक्तिर्महेश पदपुष्करमावसन्ति पादम्बिनीव कुरुते परितोषवर्षम् सम्पूर्णितो भवति यस्य मनस्तदाकः तच्चन्म सस्यमखिलं सफलं च नान्यत् बुद्धिः स्थिरा भवितुमीश्वरपादपद्मासक्ता मधुर्विरहिणीव सदा स्मरन्ति। सद्भावना स्मरणदर्शनकीर्तनादि सम्मोह्य देव शिवमस्त्रजतेन विन्ते सदुपचारविधिष्वनुबोधितां सविनयां सहृदं समुपाश्रितां मम समुद्धर बुद्धिमिमां प्रभो वरगुणेन नवोढवभूमिः। नित्यं योगी मनः सरोजजलसञ्चारक्षमस्तत्क्रमः शम्भोदीन कथं कठोरयमराड्वक्षः कवाटपत्तिः अत्यस्तं मृदुलः वदन्ति युगलं भूमि मनुश्चिन्तयः ते तल्लोचनगोचरं कुरु विभो हस्तेन संवाहते। एष्यत्येष जनिं मनोस्य कठिनं तस्मिन् नटानीति मद्राक्षयै गिरिस्मी कोमलपदन्यासः पुराभ्यासितः नो चेद्दिव्यगृहान्तरेषु सुमनस्थलेषु वेद्यादिषु प्रायः सत्सु शिलातलेषु नटनं शम्भो किमर्थं तव। कञ्चित् कालमुमा महेश भवतः पादारविन्दार्चनैः कञ्चित् ध्यानसमाधिभिश्च नतिभिः कञ्चित् कथाकर्णनैः कञ्चित् कञ्चिदवेक्षणैश्च नुतिभिः कञ्चित् दशामित्रशं यः प्राप्नोति ತರ್ಪಿತಮನಾ ಜೀವನ್ ಸಮುಹ ಖಲು ಬಾಣತ್ವಂ ವೃಷಭತ್ವಮತ್ತವ ಪುಷ ಭಾರ್ಯಾತ್ವಮಾರ್ಯಾಪತೆ ಧೋಣಿತ್ವಂ ಸಖಿತಾ ಮೃದಂಗವಹತಾ ಚೇತ್ಯಾದಿರೂಪಂ ದದೌ ತತ್ಪಾದಿ ನಯನಾರ್ಪಣಂ ಚ ಕೃತವಾನ್ ಸ್ವಸ್ತೇಹ ಭಾವೋ ಹರಿಃ ಪೂಜ್ಯಾ ಪೂಜ್ಯತರಂ ಸ ಏವ ಹಿನ ಚೇತ್ಕೋ ವಾ ತದನುಯೋಧಿತಃ ಜನನ ಮೃತಿಯುತಾನಾಂ ಸೇವಾಯ ದೇವತಾನಾಂ ನ ಭವತಿ ಸುಖಲೇಶಃ ಸಂಶಯೋ ನಾಸ್ತಿ ತತ್ರ ಅಜನಿಮ ಮೃತ ರೂಪಂ ಸಾಮಮೀಶಂ ಭಜಂತೇ ಯೇಹ ಪರಮ ಸೌಖ್ಯಂ ದೇಹಿ ಧನ್ಯಾ ಲಭಂತೇ ಶಿವ ತವ ಪರಿಚರ್ಯಾ ಸನ್ನಿಧಾನಾಯ ಗೌರ್ಯಾ ಭವ ಮಮ ಗುಣಧುರ್ಯಾಂ ಬುದ್ಧಿ ಕನ್ಯಾಂ ಪ್ರದಾಸೇ ಸಕಲ ಭುವನ ಬಂಧೋ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಸಿಂಧೋ ಸದಯ ಹೃದಯ ಗೇ ಸರ್ವದಾ ಸಂವಸತ್ವಂ ಜಲಧಿ ಮಥನ ಲಕ್ಷೋ ನೈವ ಪಾತಾಳ ದೇವಿ ನ ಚ ವನ ಮೃಗಯಾಯಾಂ ನೈವ ಲುಬ್ಧಃ ಪ್ರವೀಣಃ ಹಸನ ಕುಸುಮ ಭೂಷಾವಸ್ತ್ರ ಮುಖ್ಯಾಂ ಸಪಲ್ಯಾಂ ಕಥಯ ಕಥಮಹಂ ತೇ ಕಲ್ಪಯಾಮಿ ಪೂಜಾ ದ್ರವ್ಯ ಸಮೃದ್ಧಯೋ ವಿರಚಿತಾಃ ಪೂಜಾಂ ಕಥಂ ಕುರ್ಮಹೆ ಪಕ್ಷಿತ್ವಂ ನ ಚ ವಾಕ್ಯಕಿತ್ವಮಪಿ ನ ಪ್ರಾಪ್ತಂ ಮಯಾ ದುರ್ಲಭಂ ಜಾನೇ ಮಸ್ತಕಮಂಗ್ರಿ ಪಲ್ಲವ ಮಮ ಜಾನೇ ನ ದೇಹಂ ವಿಭೋ ನ ಜ್ಞಾತಂ ಹಿ ಪಿತಾಮಹೇನ ಹರಿಣಾ ತತ್ವೇನ ತತ್ರೂಪಿಣಾ ಅಸನಂ ಗರಳಂ ಫಣಿಕಲಾಪೋ ವಸನಂ ಚರ್ಮ ಚ ವಾಹನಂ ಮಹೋಕ್ಷಃ ಮಮ ದಾಸ್ಯತಿ ಕಿಂ ಕಿಮಸ್ತಿ ಶಂಭೋ ತವ ಪಾದಾಂಬುಜ ಭಕ್ತಿ ಮೇವ ದೇಹಿ ಧೈರ್ಯಾಂಕುಶೇನ ನಿಭೃತಂ ರಭಸಾದಾ ಕೃಷ್ಣ ಭಕ್ತಿ ಶೃಂಖಲಯಾ ಪುರಹರ ಚರಣಾಲಾನೆ ಹೃದಯ ಮದೇಭಂ ಮಧಾನ ಚಿತ್ಯಂತ್ಯೈಃ ಪ್ರಚರತ್ಯಭಿತಃ ಪ್ರಗಲ್ಭ ವೃತ್ಯಾ ಮದವಾನೇಶ ಮನಃಕರೀ ಗರೀಯಾಂ ಪರಿಗೃಹ್ಯ ನಯೇನ ಭಕ್ತಿರಚ್ವಾ ಪರಮಸ್ಥಾನಪದಂ ದೃಢಂ ನಯಾಮಂ ಸರ್ವಾಲಂಕಾರಯುಕ್ತಾಂ ಸರಳಪದಯುತಾಂ ಸಾಧುವೃತ್ತಾಂ ಸುವರ್ಣಾಂ ಸದ್ಭಿಃ ಸಂಸ್ತೂಯಮಾನಾಂ ಸರಸಗುಣಯುತಾಂ ಲಕ್ಷಿತಾಂ ಲಕ್ಷಣಾಖ್ಯಾಂ ಉದ್ಯದ್ಘೋಷಾ ವಿಶೇಷಾಮಪಗತ ವಿನಯಾಂ ದ್ಯೋತಮಾನಾರ್ಥರೇಖಾಂ ಕಲ್ಯಾಣೀ ದೇವ ಗೌರೀಪ್ರಿಯ ಮಮ ಕವಿತಾ ಕನ್ಯಕಾಂ ತ್ವಂ ಗೃಹಾಣ ಇದಂ ತೇ ಯುಕ್ತಂ ವಾ ಪರಮ ದಿವ ಕಾರುಣ್ಯ ಜಲಧಿ ಗತೌ ತಿರ್ಯಂ ರೂಪಂ ತವ ಪದ ಶಿರೋ ದರ್ಶನ ಧಿಯಾ ಹರಿ ಬ್ರಹ್ಮಾಣೌ ತೌ ದಿವಿ ಭುವಿ ಚರಂತೌ ಶ್ರಮಯುತೌ ಕಥಂ ಶಂಭೋ ಸ್ವಾಮಿನ್ ಕಥಯ ಮಮ ವೇದ್ಯೋತಿ ಪುರತಃ ಸ್ತೋತ್ರೇಣಾಲಮಹಂ ಪ್ರವಚ್ಮಿ ನ ಮೃಷಾ ದೇವಾ ವಿರಿಂಚಾದಯಃ ಸ್ತುತ್ಯಾನಾಂ ಗಣನಾ ಪ್ರಸಂಗ ಸಮಯೇ ತ್ವಾಮಗ್ರಗಣ್ಯಂ ವಿದುಃ ಮಹಾತ್ಮ್ಯಾಕ್ತ प्रकरणे धानाकुशस्तोमवत् धोत्रा स्वां विदुरुत्तमोत्तम फलं शम्भो शम्भो।